chinimandi.com पॉडकास्ट। थायलंडमध्ये ऊस शेतकऱ्यांना शेत न जाळण्याचा इशारा। थायलंडचे उद्योग मंत्री सूर्या यांनी सांगितले की जे शेतकरी आपल्या ऊसाची शेती जाळतात त्यांना सरकारकडून सहकार्य मिळणार नाही। त्यांनी सांगितले की पर्यावरण हानी कमी करणे हा सरकारच्या या नीतीचा उद्देश आहे। मंत्री सूर्या यांनी सांगितले की उद्योग मंत्रालय केवळ त्या शेतकऱ्यांची मदत करेल जे ताजा ऊस कापतात आणि तोच ऊस कारखान्यांना विकतात। त्यांनी सांगितले की ताज्या ऊसामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून अधिक सहकार्य मिळेल, पण सर्व ऊस शेतकऱ्यांना त्यांच्या शेती मूल्यासाठी सरकारी अनुदान मिळेल। प्रत्येक वर्षी डिसेंबर ते मार्च पर्यंत ऊसाच्या तोडणी वेळी ऊसाचे शेत जाळणे हे वायू प्रदूषणाचे मुख्य कारण राहिले आहे। शेतकरी पानांपासून सुटका मिळवण्यासाठी ती जाळतात आणि ही पद्धत सर्वात सोपी आणि स्वस्त आहे।